स्तोत्र संहिता अध्याय 43 बचाव आणि मुक्तीसाठी प्रार्थना। हे देवा, तू माझा न्याय कर आणि भक्तीन राष्ट्राविरुद्ध तू माझी बाजू मांड, कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस। तू मला का दूर केले आहे? शत्रूंच्या जुलमाने मी का शोक करत फिरू? तू आपला प्रकाश आणि सत्य पाठवून दे, ते मला चालवत। तुझ्या पवित्र डोंगराकडे आणि मंडपाकडे ते मला मार्गदर्शन करत। तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा मोठा आनंद आहे, त्याकडे जाईल आणि हे देवा, माझ्या देवा, विना वाजवून मी तुझी स्तुती करीन। हे माझ्या जीवा, तू निराश का झाला आहेस? आतल्या आत तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण जो माझी मदत आणि माझा देव, त्याची मी आणखी स्तुती करेन।